शंकर देवाचा चमत्कार अर्थात नवी गोमाता पोवाडा।
आणि ही धवल क्रांती देवता, ही धवल क्रांती देवता नवी गोमाता वंदावी आता दुधाची हो गंगा बापू लागणार, दुधाची गंगा बापू लागणार, सैन्य देशात पाद हटणार, शंकर देवाचा पहा चमत्कार। शेती भारताचा आधार, शेती भारताचा आधार, गुरु आणि थोर पाहती भार भार भूत देशाला झाले, भार भूत देशाला झाले, गरिबीची काळी कुट खावले, समजा लोकाला खाऊ लागले। भारती गाजी खंडी भर, भारती गाजी खंडी भर, दूध घोट भर उपाशी पोर, गरिबीचा ताप पोतो देशा, दुधाचा दुष्काळ जाळी सर्वात, सान थोर पारखे एका थेंबात। कृषी प्रधान देश भारत, कृषी प्रधान देश भारत, 6 लाख खेती देशात देशात, 80% लोक शेतीत, 80% लोक शेतीत, काबर कष्ट करून जिदतात, जिदतात। काठी रुपयाची नोट, दिवसा काठी रुपयाची नोट, पोट लागलं त्याच पाठीत पाठी, 25 कोटी लोक देशात, 25 कोटी लोक देशात, गरिबीच्या रुपले चिखलात, चिखलात। भागत नाही दुधाची तहान, ती तहान, 200 ग्राम दूध दर कानन, आहार तज्ञ म्हणती रोज गाव मोठापजी, 116 ग्राम मिळणार, देश पुष्ट कसा होणार, शक्ती कमी पडणार, बालकांची वाढ गुंडणार, गुंडणार, 5.5 कोटी टन दूध येत्या 10 वर्षात लागणार, लागणार, देशी गाय कमी पडणार, देशी गाय कमी पडणार, नवी गाय हाच उपचार, फक्त 1.5 टन दूध सरासरी देत गे, फक्त 1.5 टन दूध सरासरी देत, देवणी डांगी गवळाऊ वंश महाराष्ट्रात, दूध देण्यात मागे पडतात, दूध देण्यात मागे पडतात, आणि कर्णतज्ञ सांगतात अनुवंशिक पात्रता कमी देशी वंशात, अनुवंशिक पात्रता हो कमी देशी वंशात, तिसऱ्या वर्षी वयात येतात, चौथ्या वर्षी प्रथम वीतात, हळू हळू पार्स धरतात झाल्यानंतर दाखविती माज तीन चार महिने तरी घेतात तारा दादा जितका खातात तारा दाना जितका खातात त्याहून कमी दूध देतात तो त्याची गाय ही दैन्य देई देशात ही दैन्य देई देशात परदेशी वंश विख्यात दूध देण्यात परदेशी वंश विख्यात दूध देण्यात जशी हुसेन फ्रिजियन ब्राऊन फीस प्रख्यात दरवेती चार पाच टन दूध देतात दरवेती चार पाच टन दूध देतात उच्च उत्पादनशील गुण अनुवांशिक वांशिक लाभ हा एक शंकर करण्यास बीज हे तो शंकर देव करी चमत्कार काय घडणार शंकर देव करी चमत्कार काय घडणार परदेश देशी वंशाची तोटी जमणार परदेश देशी वंशाची तोटी जमणार कृत्रिम गर्भधारणेन शंकर त्याचा करणार दुःखी न मिश्र गायीत दूध वाढणार वाढणार कास भरदार वाढणार कास भरदार नफ्याची धार बापू लागणार ही झपाट्यान वाढणार वया देणार ही झपाट्यान वाढणार वया देणार अडीच वर्ष अगोदर पहिलं वासू देणार अडीच वर्ष अगोदर पहिलं वासू देणार भाकड काल तीन महिन्याहून जादा नसणार खाण्याच्या मानन हो दूध जादा देणार खाण्याच्या मानन हो दूध जादा देणार